सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:57 झालं तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. प्लॅटफॉर्म मिळणं, प्लॅटफॉर्म साठी आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमधून बाहेर येणार टॅलेंट, स्वतः तयार केलेले प्लॅटफॉर्म्स, मग ते सोशल नेटवर्किंग साईट्स, यूट्यूब, स्वतःचे व्हिडिओज तयार करून अपलोड करणं आणि हवा मिळवणं किंवा क्रिटिसिझमला सामोरं जाणं. बेसिकली झालं काय, सध्या या यूट्यूब किंवा सोशल नेटवर्कमुळे होतं काय, तुम्हाला अप्रिशिएट करणारे जसे भेटतात तसे तुम्हाला तोंडावर क्रिटिसाइज करणारे भेटतात. त्यामुळे इथे ना आपल्याला खूप जास्त सिलेक्टिव्ह व्हावं लागतं, म्हणजे कोणाच्या म्हणण्याकडे आपल्याला लक्ष खरंच द्यायचं आहे, कोण आपल्याला खरंच मनापासून आपल्या बेटरमेंटसाठी क्रिटिसाइज करत आहे. आणि येस, निगेटिव्ह एखाद्याचा रिमार्क एक्सेप्ट करण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे. बऱ्याचदा ते आपल्याला पचवता येत नाही. एखाद्याने आपल्याला काहीतरी शिकवायला सुरुवात केली की आपण म्हणतो नाही नाही याला काय कळत नाही, मग आपण भांडण सुरू करतो, आपण आपली बाजू ठेवायचा प्रयत्न करतो. डेफिनेटली स्वतःची बाजू ठेवा, पण वादविवादामध्ये अडकत बसू नका. जर एखादा खरंच तुम्हाला प्रॉपरली काहीतरी तुमच्यातली चूक उणीवा तुम्हाला दाखवून देत असेल तर मग त्या गोष्टी ऐका आणि त्या गोष्टींमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करा. क्रिटिसिझम पॉझिटिव्हली घेणं अत्यंत गरजेचं आहे. इसी नोट पर टाटा बाय बाय अलविदा. कैसा लगा शो आरजे रुद्रा 93.5@gmail.com जरूर सांगता है. थोड़ा सा 3 तास नोत्रा सुरू होता है. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.